वेलकम टू द पुणेकर पॉडकास्ट, पुण्याचा आपला पॉडकास्ट. मी तुमचा होस्ट अमित. 3.86 किलोमीटर स्विमिंग, 180.25 किलोमीटर सायकलिंग, 42.2 किलोमीटर रनिंग हे सगळे एका पाठोपाठ एक 16 तासाच्या आत पूर्ण केले तर तुम्हाला आयर्न मॅन हा किताब मिळतो. ही रेस एकदा दोनदा नव्हे तर तब्बल 29 वेळा पूर्ण करणारे कौस्तुभ राडकर आज आपल्या सोबत आहे. गुड मॉर्निंग कौस्तुभ.
गुड मॉर्निंग, थँक्यू फॉर हॅव्हिंग मी.
सो कौस्तुभ, हाऊ डीड यू स्टार्ट डुईंग दिस?
इट्स सपोज टू बी वन ऑफ द टफेस्ट वन डे इव्हेंट, इफ नॉट द टफेस्ट वन डे इव्हेंट इन द वर्ल्ड. लाईक यू सेड, देर इज अ कट ऑफ ऑफ 17 आवर्स. ओव्हरऑल कट ऑफ इज 17 आवर्स.
ओके.
ऑल्दो देर आर सर्म कंट्रीज लाईक फ्रँकफर्ट रेस आहेत, देर इज अ कट ऑफ ऑफ 15 आवर्स. सो मॅक्सिमम टाईम इज 17. पण काही काही रेसेस अशा आहेत जिथे 15 तास, 15.5 तास, बेस्ड ऑन सिटी क्राऊड गॅदरिंग लिमिट द कट ऑफ आर डिसाइडेड.
बर.
त्यात प्रत्येक ह्याला कट ऑफ आहे की स्विमिंगला 2 तास 20 मिनिटात स्विमिंग होईलच पाहिजे. इफ यू कम आउट ऑफ द वॉटर इन 2 hours and 21 minutes युअर डे एंड्स, यू आर नॉट अलाउड टू गो अहेड. सायकलिंग आणि स्विमिंग 10.5 तासात होईला पाहिजे कंबाईन, अँड देन यू हॅव 6 hours 6.5 hours लेफ्ट फॉर द मॅरेथॉन. सो माझी सुरुवात आधी स्विमिंगने झाली. आय वॉज फॉर्मर इंडियन नॅशनल स्विमिंग चॅम्पियन. आपण आता जिथे बसलोय तिथनं टिळक टँक बेरली 400 मीटर आहे, आणि त्यावेळेला स्विमिंग ही लाईफ सेव्हिंग स्किल माझ्या मुलांना यायला पाहिजे म्हणून आई वडिलांनी मला आणि माझ्या बहिणीला घातलं होतं. देन आय स्टार्टेड बिकमिंग डिसेंट टू गुड इन स्विमिंग. मग आय रिप्रेझेंटेड पुणे, मग सबसिक्वेंटली स्कूल, महाराष्ट्र आणि मग इंडिया. तसं मला 2000 आय गॉट रिक्रुटेड बाय डिव्हिजन टू स्कूल इन द US, टू म्हणजे कॉलेज आपण ज्याला म्हणतो,
12th.
सो मी त्यांच्यासाठी स्विमिंग पण करायचो आणि शिकायचो पण साईड बाय साईड. मग जसं माझं स्विमिंग करिअर संपलं, लक्षात आलं की फिटनेस ठेवायचा असेल तर समथिंग हॅज टू हॅपन, तेव्हा रनिंगची क्रेज मोठी होती म्हणून रनिंग चालू केलं. आणि आय वॉज ऑलवेज
अमेरिकेत,
सगळं अमेरिकेत. मग मिडल टू लाँग डिस्टन्स स्विमर असल्यामुळे नॅचरल अट्रॅक्शन वॉज लाँग डिस्टन्स रनिंग, म्हणून मॅरेथॉन पळायला. आणि मग मॅरेथॉन पळत असताना बोल्डर कॉलोराडोमध्ये जेव्हा मला जॉब मिळाला तेव्हा लोकांनी सांगितलं की आयर्न मॅन नावाची रेस असते, तुझं स्विमिंग खूप स्ट्रॉंग आहे, ऑब्विसली रनिंग इज ऑन द स्ट्रॉंगर साईड, जस्ट हॅव टू ॲड द सायकल. तेव्हा मला पहिल्यांदा कळलं 2007. आणि मग 2008 आय डिड माय फर्स्ट आयर्न मॅन ॲज अ चॅलेंज टू माय सेल्फ की बघू काय होतंय.
बर. पण त्याच्यासाठी मग काही वेगळं ट्रेनिंग केलंस पहिल्या आयर्न मॅनच्या आधी?
वेगळं ट्रेनिंग म्हणजे सगळंच नवीन होतं. म्हणजे इथनं मी कर्नाटक हायस्कूलला जायचो, म्हणजे बेअरली 1 kilometer, ते पण सायकल दिली होती म्हणून घेऊन जायचो, नाही तर यू कुड इझिली वॉक. सो स्विमिंगचं काय टेन्शन नव्हतं, रनिंगचं टेन्शन नव्हतं, सायकलिंग मोठं आव्हान होतं कारण कधी सायकलच केलेली नव्हती. एवढं 10 kilometer वर आय डोंट थिंक वी सायकल्ड अ स्किड्स, कारण पुणे वॉज स्मॉल ॲट दॅट टाइम. म्हणजे इथनं बालेवाडीला सायकलवर गेलं की घरचे चकित व्हायचे की अरे हे काय चाललंय तुमचं,
दुसऱ्या गावाला गेलं.
हा, एक्झॅक्टली. पासपोर्ट लागतो की काय विचारायला लागायचे. सो सायकलिंग वॉज चॅलेंज. त्यातून रोड बाईक, म्हणजे जे स्पेसिफिक रेसला लागणारी बाईक, त्याचं पॉस्चर, आणि इम्पॉर्टंट थिंग वॉज न्यूट्रिशन. कारण मानातनं बाहेर पडल्यावर यू हॅव 10-11 hours लेफ्ट ऑफ द रेस, मग काय खायला पाहिजे, कसं खायला पाहिजे. फॉर्च्युनेटली हॅड गुड फ्रेंड्स अराउंड मी ज्यांनी ही रेस बऱ्याच वेळा केली होती. सो त्यांच्याकडनंच इनपुट्स घेऊन मी पहिली रेस पूर्ण केली.
पण पहिला प्रयत्न तुझी पहिली झाली?
हा, म्हणजे दॅट वॉज फॉर्च्युनेटली अगेन राईट प्लेस राईट टाईम. कंपनी चांगली होती, ट्रेनिंग चांगलं झालं होतं. सो आय न्यूज स्विमिंग आणि सायकलिंग झालं की आय विल बी थ्रू विथ द रेस, कारण माझा रन तसा स्ट्रॉंग होता. प्रॉब्लेम येतो, मेकॅनिकल इश्यू येऊ शकतो तर सायकलला येऊ शकतो, दॅट इज आउट ऑफ युअर कंट्रोल. जसं पहिल्या रेस मध्ये 2 punctures झाले, पण अगेन प्रॅक्टिस, की माझ्या फ्रेंड्सनी माझ्याकडनं तयारी करून घेतली होती की पंक्चर कसं काढायचं, त्यात कमीत कमी वेळ किती लागायला पाहिजे, बिकॉज इवन दॅट टाइम इज काउंटेड. असं नाही की तुम्ही थांबला की युअर टायमर स्टॉप्स. नो, युअर टायमर स्टार्ट्स वेन यू एंटर द वॉटर अँड इट स्टॉप्स वेन यू क्रॉस द फिनिश लाईन. तेवढं मला माहिती होतं की रन चालू झाला की आय कॅन वॉक, जॉग, क्रॉल, व्हॉट एव्हर इट इज, फिनिश द रेस. त्यामुळे तसा कधी इश्यू वाटला नाही की आज रेस होईल की नाही.
आणि मग पहिली रेस झाल्यावर काय, म्हणजे ते एक अचीवमेंटच खूप आहे. पण पुढे मग कारण खूप लोक अशी म्हणतात की आता झालं, ही मी एक रेस अचीव्ह केली, एकदा आयर्नमॅन झालो, पुन्हा म्हणजे पुन्हा पुन्हा हे सतत करायचं आणि इतरांनाही आता तू जे ट्रेनिंग देतोय, सो हाऊ डीड यू मॅनेज दॅट ट्रान्झिशन किंवा व्हॉट केप्ट यू गोईंग?
सो पहिली झाली तेव्हा त्याचा युफोरिया वॉज व्हेरी हाय, राईट? देर वॉज नो इंडियन हू हॅड डन इट ॲट दॅट टाइम, सो दॅट युफोरिया इज देअर. प्लस असं लक्षात आलं की आय कॅन प्रॉब्ली इम्प्रूव्ह आणि सेल्फ इम्प्रूव्हमेंट फॉर मी इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम अ व्हेरी यंग एज. म्हणून मग म्हटलं की एकच्या वेळी पाच करून बघू. पाचच्या दहा झाल्या, मग दहाच्या पंधरा झाल्या आणि मग असं वाटलं की लेट मी ट्राय अँड स्ट्रेच इट टू 25. 25 इज अ बिग नंबर. लास्ट इयर मार्चमध्ये 2020 मार्च जस्ट बिफोर द वर्ल्ड चेंज माझी 25वी झाली अँड देर वॉज अ बिग ब्रेक. ऑब्विसली एव्हरीथिंग चेंज, एव्हरीथिंग अराउंड अस चेंज,
एव्हरीथिंग केम टू अ स्टँड स्टील.
स्टँड स्टील आणि वी वर होम, प्लस एव्हरीवेअर देर वॉज जस्ट नेगेटिव्हिटी. सो माझ्या ट्रेनिंगला मोटिवेटेड कसं ठेवायचं म्हणून मग मी इनडोअर सायकलिंग सेशन्स चालू केले त्यांच्यासाठी, स्ट्रेंथ ट्रेनिंग चालू केले आणि कळत न कळत मला त्याचा खूप फायदा झाला. बिकॉज ऑल्दो माय एज इज इन्क्रीझिंग, बॉडी नाही म्हटलं तरी वेअर अँड टेअर इज इन्क्रीझिंग. दिस इयर ॲज सून ॲज द वर्ल्ड ओपन अप आय कुड गो अँड आय कुड डू 3 Ironmans इन 22 days, विच इज अनहर्ड ऑफ.
दॅट इज कमेंडेबल.
या इवन द प्रोफेशनल्स डोंट डू इट. सो जस्ट शोज की इफ यू ट्रेन प्रॉपरली फॉर समथिंग आणि मेंटली अँड फिजिकली यू आर रेडी, यू कॅन अचीव एनिथिंग यू कॅन सेट युअर माइंड टू.
राईट राईट. बट देन हाऊ मच इज द रिकव्हरी टाईम? सो आफ्टर वन रेस, आफ्टर ड्रेनिंग युअर सेल्फ फॉर सो लॉंग, सो 16, 14, 15 hours, सो हाऊ डू यू रिकव्हर? आय मीन व्हॉट्स द रिकव्हरी फेज? डू यू डू समथिंग डिफरंट इन दॅट फेज? हाऊ इज इट?
युजली टेक्स बिटवीन 2 to 4 weeks फॉर युअर बॉडी टू फुल्ली रिकव्हर फ्रॉम अ रेस. त्यात तुम्ही सोप्या सोप्या गोष्टी करता. ऍक्टिव्ह रिकव्हरी इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो युअर डुईंग इदर ऑफ द थ्री, मे बी युअर नॉट रनिंग, कारण की लर्निंग सगळ्यात जास्त इम्पॅक्ट होतो. सो इझी सायकलिंग, इझी स्विमिंग, सम वॉक जॉग एलिमेंट, बेसिकली स्टेईंग ऍक्टिव्ह, गुड फोकस ऑन न्यूट्रिशन. न्यूट्रिशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि माझं काय असं न्यूट्रिशन फार वेगळं नसतं, मी घरचंच शक्यतो खातो. बट जस्ट पेईंग नो प्रॉपर अटेन्शन. रेसच्या वेळी तुम्ही बऱ्याच सॅक्रिफायसेस करता. सो स्मॉल स्मॉल थिंग्स एन्जॉय देम, मे बी एन एक्स्ट्रा आईस्क्रीम वन्स अ वीक, लिटल पीस ऑफ केक हिअर अँड देअर. आणि मग रिहॅब अँड रिकव्हरीचे आमचे टेक्निक्स असतात. सो लॉट ऑफ स्ट्रेचिंग, लॉट ऑफ योगा, यु नो फोम रोलिंग. पहिले 2 आठवडे नाही म्हटलं तरी बॉडी इज व्हेरी टेंडर टू टच, त्यामुळे मसाज इज नॉट रेकमेंडेड. पण सेकंड वीक नंतर यू कॅन टेक अ मसाज, डीप टिश्यू मसाज. सो ऑल ऑफ दिस हेल्प्स.
आणि ऑल्सो टेल अस मोर अबाउट हाऊ डीड यू कम बॅक टू पुणे अँड द नाऊ यू हॅव डेव्हलप्ड दिस स्ट्रॉंग कम्युनिटी अंडर युअर ब्रँड. सो ऑब्विसली बिईंग आयन मॅन, कम्प्लिटिंग आयन मॅन रेसेस, सो मेनी रेसेस ऑब्विसली हेल्प्स. बट आय थिंक ऑल दीज थिंग्स वर प्रेटी न्यू वेन यू केम बॅक टू पुणे. जस्ट टेल अस समथिंग अबाउट दॅट जर्नी. वेन डीड यू कम बॅक अँड हाऊ मेनी पीपल आर नाऊ ट्रेनिंग विथ यू?
सो आय ऑलवेज वेंट विथ द इंटेन्शन टू कम बॅक. 2001 आय वेंट, तेव्हा आय न्यू आय विल कम बॅक ॲट सम पॉईंट. जस्ट मग बॅचलर्स झालं, मास्टर्स झालं, नोकरी मिळाली, देन आय रिअलाइज ओके आय वॉन्ट टू स्टडी मोर इन दिस हेल्थ फील्ड. सो आय डीड MBA, PhD. आय वॉज वर्किंग फॉर अ टॉप हॉस्पिटल, जॉन्स हॉपकिन्स. आणि आय वॉज ॲट दॅट स्टेज की आय हॅड टू मेक अ डिसिजन, इदर बॅक टू इंडिया नाव ऑर देन स्टे हिअर अँड सेटल इन द US. सो अँड दॅट इंडिव्हिज्युअल चॉईसेस आर व्हेरी
इम्पॉर्टंट.
आय फेल्ट आय हॅव अ स्ट्रॉंग कम्युनिटी बॅक होम. ऑल माय रिलेटिव्ह आर देअर, ऑल माय फ्रेंड्स आर देअर. मग वाय नॉट गिव्ह इट अ शॉट, राईट? आणि इफ थिंग्स वुड नॉट हॅव वर्कड आउट, माझं सगळं एज्युकेशन US मधलं. सो आय कुड हॅव ऑलवेज गॉन बॅक, बट दॅट वॉज नेव्हर द थॉट. सो 2000 July आय डिसाइडेड की आय एम गोइंग टू कम बॅक. आणि मी माझ्या बॉसला सांगितलं की आय एम गिव्हिंग यू 6 months नोटीस. मी 6 months फक्त अमेरिका फिरणार आहे. I will work Monday to Friday and then weekend I am only traveling, seeing friends in the US. Sort of my goodbye. आणि 2013 डिसेंबरमध्ये आलो. सो अगेन लाईक यू सेड, व्हेरी फ्यू पीपल इव्हन न्यू वॉट अन आयन मॅन इज. तेव्हा थोडं रनिंगची क्रेज पुण्या मुंबईमध्ये वाढायला लागली होती. मुंबई मॅरेथॉन वॉज टेकिंग ओव्हर. पुणे मॅरेथॉन हॅड बीन रिव्हाइव्ड, जे मधले 10 वर्ष केले होते, अगेन दे हॅड रिव्हाइव्ड इट.
राईट राईट.
प्लस दॅट एक्साइटमेंट ऑफ रनिंग, सोशल मीडिया, मेडल. सो लोकांना जसं कळायला लागलं, ते स्टार्टेड अप्रोचिंग मी की कोचिंग. अँड दॅट्स हाऊ रॅडस्ट्रॉंग वॉज फॉर्मली लॉन्च. म्हणजे मी 2010 कोचिंग करतोय, बट देर वॉज नो
फॉर्मल, त्याला
लोगो नव्हता, वेबसाईट नव्हती, नो. इट वॉज मोर ईमेल थ्रू, एक्सेल शीट थ्रू. आता कसं माझं स्वतःच ऍप आहे, अँड द ओनली person in India who Garmin has given their, you know, API. So as if you have a Garmin watch, it directly syncs with my app. I get all your data wherever you are in the world. मग आता एज्युकेशन झालंय त्याच्यामध्ये, परत आय डिड लॉट ऑफ कोर्सेस. सो नाव आय एम फॉर्मली वॉट यू कॅन से ॲट द पीक लेवल वेअर आय नो आय कॅन गिव्ह गुड ट्रेनिंग. माय अप्रोच इज व्हेरी सिम्पल. माझ्याकडे लोक आहेत जे कधी आयुष्यात 1 किलोमीटर पळाले नाही, वेअर आय हॅव पीपल हु आर ट्रेनिंग फॉर आयर्न मॅन, अल्ट्रा मॅन. आय एम इन चार्ज ऑफ युअर वर्कआउट्स बिकॉज आय वॉन्ट टू क्रिएट अ स्ट्रॉंग हेल्दी कम्युनिटी. इट डझंट मॅटर वॉट युअर गोल्स आर, एज लॉंग एज यू कीप शोईंग अप and investing in your health, you know, we have achieved our desired outcome. So khup loka yetat janna, you know, kadhi padhalele nastat, 5k padhayche. I have some people who join specifically ki mala half Ironman karayche, full Ironman karayche. It doesn't matter as long as you're willing to commit, my doors are open.
Okay, पण ह्याच्यामध्ये बरेच काही काही असं ऐकलं की तुम्ही एका विशिष्ट एज नंतर जर ट्रेन करायला सुरुवात केली तर मे बी युअर बॉडी इज नॉट फिट, आणि काही काही लोक ओव्हरडू करतात. वी हॅव सीन इन्सिडन्सेस पुण्यात सुद्धा, आय थिंक लास्ट मंथ पण झालं. सो म्हणजे व्हॉट डू यू सजेस्ट, हे कसं अवॉइड करता येईल किंवा यात कितपत तथ्य? आता समजा एखाद्याला काय नी इंजुरी असली आणि 40 नंतर सुरुवात केलं, कधी आधी केलेलं नाही फारसं, किंवा गॅप झाली आणि त्यांनी परत ट्रेन करायला सुरुवात केली, तर काय त्या माणसाने काय काळजी घ्यायला पाहिजे?
सी, दोन ॲस्पेक्ट्स आहेत. एक मेडिकल साईड आहे जे मेडिकल टेस्टिंग करायलाच पाहिजे. अँड आय से आय टोल्ड दिस टू एव्हरी वन नाव की इट हॅज टू बी ॲट 35, नॉट 45, 40. जे आधी आपल्या इथे असायचं की 40-45 नंतर टेस्ट करायला लागायचं, नो, दॅट हॅज टू बी डन ॲट 35 नाव ऑन. जस्ट बिकॉज अनफॉर्च्युनेटली आपली लाईफस्टाईल चेंज झाली आहे, वी आर लिव्हिंग इन अ स्ट्रेसफुल वर्ल्ड, आवर इटिंग हॅबिट्स हॅव चेंज, आवर ड्रिंकिंग हॅबिट्स हॅव चेंज,
बदलले,
स्लीपिंग हॅबिट्स हॅव चेंज, आणि सो त्याचा इम्पॅक्ट शरीरावर येणारच 100%. सो डू बेसिक टेस्टिंग, ECG, 2D echo, बेसिक लॅब्स, इंटरनल तुमचं काय आहे ते बघायला. एक्सटर्नली आय से की इफ यू हॅव एन इंजुरी ऑब्व्हियसली कन्सल्ट द राईट पर्सन, म्हणजे बेस्ड ऑन वॉट इंजुरी इट इज. पण साइन अप विथ अ कोच, बिकॉज द कोच विल मेक यू अकाउंटेबल. चांगला कोच असेल तर ही विल ऑल्सो टेल यू नो, अँड विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, की या आय अंडरस्टँड यू हॅव दिस गोल, पण we want to make it sustainable also,
right? And I think
problem people make is that they want to achieve a marathon in 4 months, 6 months, and that's where they run into trouble.
Je overdo kele tar
correct
he ho shakta,
so naturally kuthe tari taan yenarach hai na. It's like a elastic rubber band, right? If you're going to pull everywhere, kuthe tari let's go, and unfortunately then it lets go on your health,
right?
Mhanje injury is a first sign ki something is going wrong.
आणि तू मगाशी डेटा म्हटलंस, तू डेटा किती याच्यात तुला हेल्प करतो? म्हणजे आता एखादा माणूस आहे, त्याचा समजा बेसिक चेकअप्स किंवा काहीतरी झाले, सो बिफोर स्टार्टिंग अ ट्रेनिंग प्रोग्राम फॉर समवन विथ सम इंजुरी ऑर सम मे बी मेडिकल इश्यू, थोडासा काहीतरी हार्टचे पॅरामीटर्स इरेग्युलर असले, ब्लड इश्यू, तर डू यू टेक दॅट इन टू कन्सिडरेशन तुझा प्रोग्राम करताना? कसं म्हणजे ते कसं
किंवा वी डू बोथ डेटा इन टर्म्स of medical data, and the baseline is very very important. My kada I had diabetic locals who are successfully running marathons, but we keep a very close eye on what they eat, how much they eat as well. Nutrition is a big aspect, and we monitoring sugar during workouts, after workouts, and majority data is heart rate data. They any smartwatch now gives ki how strenuous is the workout, how fast are you recovering, current ki that data is very very important. अनफॉर्च्युनेटली हार्ट रिलेटेडच केसेस होऊन आपल्या इथे अवतीभोवती लोकांना त्रास होतो.
बरोबर.
सो दॅट डेटा इज इम्पॉर्टंट, बट यू ऑल्सो हॅव टू बी केअरफुल विथ दॅट डेटा, राईट? सो लॉट ऑफ टाइम्स आय टेल माय ट्रेनिंग स्टेअर, बघूच नको वॉचकडे, जस्ट रन बाय फील.
ते बघून पण टेन्शन येतं.
अँड देन यु नो नॅचरली फॅमिली ऑल्सो स्टार्ट क्वेश्चनिंग की का असं वाचतोय, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरनं एवढे फॉरवर्ड्स येतात, शुड यू बी डुईंग दिस दॅट. त्यामुळे somewhere getting people away from that continuous monitoring of data is also very important. Because if you can have the best coach, you can have the best smartwatch, but what you feel inside only that person knows, and that correct. That is very very important.
So your self belief ani to ti shist
training mali understanding ki aaj maji zop zalel nahi, okay, I need to back off, you know, the coach will understand, a good coach will understand. Or some days you feel good, then you go for a little extra, you know, speed or whatever that is.
सो तुझं आता 29 रेसेस झाल्या, 29 रेसेस, व्हॉट्स युअर टार्गेट? मागे म्हणजे तू पप्पाशी म्हटलंस 25 करू असं ठरवलं होतं, पण त्याच्यानंतर आता 4 केलंय, सो का असं काही टार्गेट सेटच केलं नाही? होतील तितक्या होतील किंवा कसं, हाऊ डू यू गो अबाउट इट?
या आय हॅव नॉट रिअली सेट अ टार्गेट राईट नाव, कारण की जस्ट गो बाय द फ्लो. माय मेजर टार्गेट वॉज 25, सो आय अचीव दॅट. आता एव्हरी नंबर इज अ बोनस ॲज लॉंग एज यू आर हॅव्हिंग फन. फॉर्च्युनेटली कुठली रेस असले तर माझे ट्रेनिंग असतात, सो आय कॅन ऑलवेज स्टिक विथ देम अँड डिसाईड विच रेस आय वॉन्ट टू डू इन द फ्युचर. सो ट्रेनिंग इज ऑल्सो टेकिंग केअर ऑफ. पण ॲज सच नो टार्गेट इन हेड, नो नंबर इन हेड.
जस्ट टू नो की वर्ल्ड रेकॉर्ड काय
आहे? 100 50 केलेले खूप कमी लोक आहेत.
Oh my god.
I mean, there's less than 5 people who have done 50, but there's 2 people. One person has done 87 or 88 and one has done 100.
Wow.
So, started very young.
Must be very fit.
Yeah, consistent, you know, again, right places. Europe madhe rahat asel ta access is easy to do races, 2-3 races. Aplya sarkane uthun travel. It's not possible to go away for 5-6 weeks.
I know. Sagalach ani aplya currency rate, sagalach तो वेगळाच होते, वेगळंच डायनामिक्स आहे सगळं. पण इंडियात होईल तुला काय वाटतं? तू आर यू प्लॅनिंग टू डू अन आयन मॅन इंडिया किंवा ऑर्गनाइज?
झाली होती 2019 मध्ये, अँड देन अनफॉर्च्युनेटली हुएव्हर दे गिव्ह द फ्रँचायझी टू हॅज नॉट बीन एबल टू कन्वर्ट इट. सो वी आर होपफुल आयन मॅन रिअलायझेस दॅट द मार्केट इज ह्यूज, अँड इफ वन पर्सन कॅनॉट डू इट दे शुड गिव्ह इट टू पीपल हु आर बेस्ड इन इंडिया.
And who know the field,
man. And who know the field, who are based in India, we have the right connect, we have the right contacts to make it happen.
Okay, so in the last segment of our podcast, we'll do some quick fire questions.
Yeah.
Your favorite sport other than this, triathlon? Triathlon's a
tennis.
Tennis? Favorite tennis player?
Federer. Nadal is close enough, but Federer, yeah.
Do you watch movies?
Yes.
And favorite Hindi, English, which kind of movies? And your favorite actor?
I don't really have a favorite actor. Me Hindi atta parwa to bhuj paila. All my movies are when I'm working out. It's a great way to watch something.
Akshay Kumar is you optimize good. Your time even?
Yeah. Okay. Akshay Kumar is, I would say, does quality movies.
Right. Punetli favorite zara?
I Pune 4. I mean, anywhere I don't need to carry my passport to travel outside. I think Deccan Gymkhana, because this is just home.
For many good. Of us.
Yeah.
Pune, म्हणजे आतापर्यंतचा तुझा जो प्रवास झाला त्याच्यात काय वेगळं करता आलं असतं असं तुला वाटतंय? म्हणजे जस्ट अ क्विक मे बी फ्रॉम युअर लर्निंग.
आय थिंक ग्रोईंग अप न्यूट्रिशन वर फोकस नव्हता अँड स्ट्रेंथ ट्रेनिंग वर फोकस नव्हता, बिकॉज देयर वॉज जस्ट नो गुगल. एवढे बाहेरचे शिकलेले लोक मे बी दे वेर इन इंडिया, व्हेरी फ्यू ऍक्सेस नव्हता. So one thing I would definitely change is quality nutrition from a very young age.
So keto or no keto? I mean, that's a rapid fire.
No keto, no diets. If you have to cut out a food group, you better be damn allergic to that food group. Otherwise, it's just everything can be managed. Obviously, if you have an allergy where you need to cut something out or add a supplement, that's the only time a medical professional should advise. But I know, no keto, no low carb, high fat, none of the yo-yo diets.
Sensibility.
Yeah, moderation is the key. I believe, you know, eat everything, enjoy everything, but just watch how much you eat.
Right. Okay, thank you, Kaustu, for such wonderful insights, and I hope many listeners will join you as a coach, and maybe we will have more Ironmen in Pune.
Yeah, my target was 100 by 2020, so we achieved that.
That's great.
In 21, obviously, last year's everything shut. But I'm given by 2030, at least 500 Indians should do a full Ironman with me. So if anyone wants to join, you know, feel free to reach out. Either on Facebook, Radstrong Coaching, or Instagram, either my personal handle, Radkar82 or Radstrong Coaching.
Thank you.
Yes, thank you very much.